नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर हॅलो हॅलो
मी
हॅलो
राजेश, कृपया तुमची समस्या सांगा की मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे.
सर, मेरा अकाउंट में 5,500 रुपये कट गए. अभी ATM से निकले नहीं, मैं ATM पे खड़ा.
मला समजत नाही. तुम्ही NTM जवळ उभे आहात आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असे दिसते आहे. तुम्ही सांगू शकता का की हा व्यवहार तुम्ही UPI ने केला होता की कार्डने?
ATM कार्ड
वापरून व्यवहार केला होता. ठीक आहे, तुम्ही कृपया ATM ID सांगा, म्हणजे मी तुमची तक्रार नोंदवू शकतो.
ATM कार्ड नंबर क्या?
नाही, ATM ID म्हणजे ATM मशीनच्या 6 अंकाचा क्रमांक. तो तुम्हाला
पाव 4949.
कृपया ATM 4949 हा तुमचा ATM आहे का?
4000 4
हा पहिला, 4000 हा तुमचा ATM ID आहे का?
एक मिनट, मैं आपको रिपीट कर रहा हूँ, फिर से सांगू तुम्ही.
कृपया सांग.
हाँ,
हो.
4900 3443 4 4 3 4 4
3 4 4 हा तुमच्या ATM ID चा भाग आहे का? कृपया संपूर्ण ATM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकतो.
4900 4 0 0 3 4 4 हे माझी ATM ID आहे.
ठीक आहे, तुम्ही दिलेली ATM ID 3 4 4 नोंदवली आहे. आता कृपया तुमची व्यवहार तारीख सांगा.
21 जानेवारी 2026.
ठीक आहे, आता कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा.
8 0 8 0 4.
कृपया तुमच्या
ATM कार्ड. हेलो
हो,
ATM कार्ड के आखिरी के 4 नंबर ना?
8 0 4 7 हे तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक आहे का? ATM कार्ड
का नंबर आहे.
कृपया ATM कार्डचे शेवटचे 4 अंक सांगा, म्हणजे मी तुमची तक्रार नोंदवू शकतो. 5 4 4 6 5 4 4 6. तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 4 अंक आहेत का? आता मी तुमची तक्रार नोंदवतो आहे. तुमचा डॉकेट नंबर 3 5 3 8 4 6 आहे. RBI नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुम्हाला याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
मतलब मैं समझा नहीं, हिंदी में बोल सकते क्या आप?
मी तुमची भाषा हो, मी इथेच आहे. कृपया तुम्ही तुमची समस्या सांगा किंवा माझ्याशी बोलत रहा.
मेरा मराठी कमजोर है, हिंदी में बात कर सकते हैं?
जी हाँ, बिल्कुल, मी हिंदी मध्ये बोलू शकतो. कृपया तुम्ही तुमची समस्या सांगा.
हाँ, मेरे अकाउंट में से 5,500 रुपये कट गए. मैं ATM पे खड़े वाला था, मैंने ATM कार्ड से पैसे निकाला. पहले मैंने 10,000 रुपये निकाला अंदर से, 2 बार 5,000 वो निकल गए. अभी एक और बार निकाला तो वो निकले ही नहीं, वो हाथ में आई नहीं मेरे.
मला समझत नहीं, तुम्ही एनटीएम कार्ड वापरून पैसे काढत होतात आणि तुमच्या खात्यातून 5,500 रुपये कापले गेले, पण तुम्हाला ते मिळाले नाहीत. तुम्ही आधी 10,000 किती रक्कम काढायचा प्रयत्न केलात?
5,500.
5,500 रुपये काढायचा प्रयत्न केलात आणि ते तुम्हाला मिळाले नाहीत. एनटीएम आयडी आणि कृपया शांतपणे सांगा.
एटीएम आयडी बोलू क्या?
हो, एटीएम आयडी सांगा. मी तुमची तक्रार नोंदवू शकतो.
4940034 4
3 4 4 हा तुमच्या एटीएम आयडीचा भाग आहे का? तुम्ही आधी सांगितलं ठीक आहे. तुमची एनटीएम आयडी 344 नोंदवली आहे. आता मी तुमची तक्रार नोंदवतो आहे. तुमचा व्यवहार कार्ड वापरून केला होता आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. आरबीआय नियमानुसार तुमची तक्रार नोंदवली आहे. तुमचा डॉकेट नंबर 353846 आहे. आरबीआय नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुम्हाला याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
मतलब मैं समझा नहीं, इसका मुझे हिंदी में ट्रांसलेट कर सकते हैं आप? हिंदी?
आपकी शिकायत दर्ज कर दी गई है. आपका डॉकेट नंबर 353846 है. आरबीआई के नियमों के अनुसार राशि आमतौर पर 24 से 48 घंटों के भीतर प्रोसेस हो जाती है. आपको इसके अलावा और किसी मदद की जरूरत है क्या?
डॉकेट नंबर मींस
डॉकेट नंबर म्हणजे तुमच्या तक्रारीचा एक अद्वितीय क्रमांक आहे, ज्याचा वापर तुमच्या तक्रारीची स्थिती ट्रॅक करण्यासाठी केला जातो. तुमचा डॉकेट नंबर
एक सवाल होता माझ्या. हेलो.
हो.
पैसे रिटर्न मेरे अकाउंट में आएंगे ना?
आरबीआई के नियमों के अनुसार आपका पैसा वापस आपके खाते में आ जाएगा, बस थोड़ा समय लग सकता है. 24 से 48 घंटे के अंदर आपकी राशि प्रोसेस हो जाएगी. आप अपने बैंकों से संपर्क करके भी जानकारी ले सकते हैं.
ओके. अगर ऐसा नहीं हुआ तो मैं क्या करूँ?
अगर 48 घंटे के बाद भी आपके खाते में पैसा नहीं आता है तो आप अपने बैंक से संपर्क कर सकते हैं और अपनी समस्या बता सकते हैं. इसके अलावा आप आरबीआई की शिकायत निवारण प्रणाली सीआरपीसी को ईमेल कर सकते हैं. crpc@rbi.org.in या दिए गए नंबर पर कॉल कर सकते हैं. 1-4-4-4-8
1-4-4-8 चलेंगे. थैंक यू. हेलो.
आज तुमची मदत करून बरन वाटलन. इंडिया 1 एटीएम सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.
थँक्यू थँक्यू.